एका बाजूने आपण इंटरनेटला स्पीड नाही म्हणून रडत असतो, तर एका बाजूला हे सुद्धा दिसतंय की अमेरिकेला सुद्धा आपण मागे टाकलंय युट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यामध्ये. हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं आपके साथ है. या सर्वेवर असं कळतंय का, म्हणजे आपण इतके जास्त जे व्हिडिओ बघत असतो त्यावरनं असं जाणवतंय का की आपल्याकडे वेळच वेळ आहे, म्हणजे इतका सगळा वेळ आहे की आपल्याला व्हिडिओज कमी पडत आहेत पण आपला डेटा अगदी पुरेपूर भरभरून वाहतोय. काय म्हणणंय अवधूतचं ऐकूयात.
मी हंबर्डे अवधूत. हो मॅडम, या व्हिडिओ मिळते बराच टाइम आपला सर्व वेळ जातो. ते
तुला काय वाटतं की असं का होतं, म्हणजे आपण ते व्हिडिओज का बघत बसतो, एवढे रिकाम टेकडे आहोत का आपण?
हो रिकाम टेकडी म्हणजे आता टाइमच राहणार, दुसरं काही कर्म ना, उन्हाचा टाइम राहते, बाहेर पण निघता येणार, त्यामुळे आपण व्हिडिओ किंवा काही टाइमपास करत बसतो मॅडम. डेटा तर मिळतो रोजचा 1.5 GB, तरी पण ते पण कमीच पडतो. कोणी 1.5 GB मारत, कोणी 3 GB मारत.
बापरे, तो सुद्धा कमी पडतो असं वाटतं तुला?
तो पण कमी पडतो. दुसरा काही मारतो 5 रुपये का 10 रुपयाला दुसरा एक ऑफर आलाय. म्हणजे
बापरे बापरे बापरे. मग याच्यामुळे बेरोजगारी वाढते असं वाटतं का तुला कुठेतरी?
बेरोजगारी तर आहे मॅडम, जास्तीत जास्त खेड्यामध्ये आहे.
खरंच म्हणजे आपल्याकडे इतका जास्त वेळ आहे ना की आपल्याला जाणवत सुद्धा नाही की आपण किती जास्त वेळ फक्त याच साठी वाया घालवतोय. तुम्हाला काय वाटतं सांगा, तुमचं मत काय म्हणतंय की आपल्याकडे खूप जास्त वेळ झालाय का आणि आपण रिकाम टेकडे झालोयत का की आपला सगळा वेळ आपण युट्यूबवरचे व्हिडिओज वगैरे बघण्यात घालवतो आणि बेरोजगारी वाढतीये त्यामुळे हे आपल्याला जाणवत सुद्धा नाही. तुमचं मत सांगा मला, डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.